घरच्याच नको काढू, हा जाईन इसरू.
एकच म्हणायचं का सर?
मग मग दुसरा म्हण.
हा
दुसरा म्हण. आवश
गाणं तर म्हणून गाळा काढते.
मग तुला गाणं येत नाही का? मन वली आवड लवकर
वया म्हणले. आमचे पुष्कळ झाले का ना तुमचे ऐकायचे. मी तेवढ्यासाठी मग दळू लागेल.
खरं
काय म्हणून काय? हा पुस आवाज तिकडे नाही गेला ना म्हणून तेवढं सर.
मग हे दुसरंच काढायला लागत माझी गाणी एक दोन. कशी पंढरी जायला माझी कालाची तयारी जायली. सईबाई ग बाई माझी कालाची तयारी. मग तर विठ्ठल मुराळी वाड चरत नयारी गयारी. सईबाई ग बाई वाड चरत नयारी. पहिले जेवास लागत म्हण. हा अंधार पडलाय घरी नको ग मला. काही बघाय
काय बघायच?
काय जेवण खाऊन
परत येशील ना संध्याकाळी?
काय
गाणं म्हणून?
हा म्हणे.
हा
येईल ना.